हफ्ते भर की मस्ती, हफ्ते भर की मस्ती विद द किंग।
रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर माझं नाव अक्की। तब्बल 3 महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने लोकांच्या जीवात जीव आला। कोल्हापुरातील एक सलून चालकाने सलून सुरू झालं म्हणून दुकानात आलेल्या पहिल्या ग्राहकाचे सोन्याच्या कात्रीने कचा कचा केस कापले। राव
नमस्कार अक्की, नमस्कार पुणे।
बरं रामभाऊ, असं ऐकलंय की एक प्रण घेतला होता तुम्ही की जसं सलून ओपन होणार तसंच तुम्ही सर्वात पहिला कस्टमर जो असेल त्याचे केस तुम्ही सोन्याच्या कात्रीने कापणार, बरोबर ऐकलंय का मी?
बरोबर बरोबर बरोबर। 10 वर्षापूर्वी मी माझ्या मनात आलं की आपल्या समाजाप्रती प्रेम आपलं आहे, निश्चय केला की बाबा आपण 10 तोळ्याची सोन्याची कात्री करूया। 10 वर्षापूर्वी मी थोडं थोडं सोनं साठवत गेलो। गेल्या वर्षी 1.5 वर्ष झालं कात्री केली सोन्याची, आणि हिचा उपयोग मी लहान मुलांची जावळ काढण्यासाठी हिचा उपयोग करतोय। आता लॉकडाऊन उठलं आपलं, मग पहिले गिराकाची यांच्या केस कापूर आम्ही आनंद व्यक्त केला।
किती कॉल आले तुम्हाला न्यूज मध्ये आल्यानंतर?
भरपूर कॉल आले मला न्यूज चॅनल सगळ्यांना, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या चॅनलवर आपली बातमी आली।
बरं पुण्यातून आले होते का की माझा पहिला कॉल आहे?
पुण्यातून नाही, पुण्यातून नाही,
म्हणजे मी लकी आहे, पुण्यातून पहिला कॉल माझा आहे ना।
तुमचा पहिला कॉल।
हा जो पहिला कस्टमर आहे ज्याचे केस तुम्ही सोन्याच्या कात्रीने कापले, त्याला कसं वाटलं?
त्यांना एक नवा अनुभव मिळाला, उत्साह होता। कोल्हापूर म्हणजे सलून व्यवसाय मध्ये सगळ्या चांगलं बरं वाटलं कस्टमरला, त्या आज माझं सोन्याचं केस कापलं म्हणजे एक अनुभव वेगळा होता त्यांना।
पूर्ण गावात सांगत फिरत असेल ना तो आता?
माझी सोने कत्रीने केस कापले।
खूप साऱ्या लोकांनी तुमच्या सोबत सेल्फी काढली असेल, खूप सारे लोक येत असतील है ना दुकानात?
येतात, सेल्फी काढून घेऊन जातात।
सोन्याच्या कात्रीने ज्याचे केस कापले तुम्ही, त्याचे केस फ्री मध्ये कापले की त्याच्याकडनं पैसे घेतले? मग
पैसे घेतले की
रेग्युलर पैसे घेतले की सोन्याच्या कात्रीने कापले म्हणून जास्त घेतले?
रेग्युलर घेतले।
आनंद व्यक्त करायचा होता म्हणून सोन्याची कात्री हा जरिया होता, है ना?
बरोबर।
रामभाऊ खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खरंच थँक्यू सो मच।
सर तुम्ही या, तुमची कॉफी आहे।
वा वा वा, आवडलं हे, आवडलं आवडलं। पुण्याहून कोल्हापूरचा दौरा झाला की पहिले तुमच्याकडे येणार?
या या सर, या भेटायला, तुमचं स्वागत आहे सर।
रेड एफएमचा बॅचलर शो ऐकत राहा, थोड्याच वेळात भेटूया, बजाते राहा।